ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. आणि अभ्यंतरीलिये कडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरुंचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. का चैतन्याची ये पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय. आपण भराडा होय गुरु तो लिंग नातरी जीवाची ये सेजे गुरु कांतू करुनी भुंजे ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे. आत अभ्यंतरलिये कडे म्हणजे अंतकरणामध्ये खूप प्रेम दाटून आल्यामुळं प्रेमाचे निपवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान त्याची उपासना करतो. गुरूंचं जे स्मरण आहे तीच याची उपासना होऊन जाते. आणि ती कशा पद्धतीने होते त्याचं खूप सुंदर वर्णन वेगवेगळ्या प्रकाराने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे, ते आपण पाहतो आहोत. मुख्य विषय आपला चाललेला आहे की ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे जे विषय आहेत हे विषय आलेले आहेत त्या सगळ्या ओव्या आपण क्रॉस सेक्शन अशा पाहतो आहोत. सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये याविषयी काय काय आलेलं आहे त्या संदर्भात आपण आचार्योपासन हे जे ज्ञान लक्षण 13व्या अध्यायात सांगितलं ते ज्ञान लक्षण पाहतो आहोत. त्या ज्ञान लक्षणामध्ये देखील गुरूंच्या संबंधी अत्यंत आवड आणि गुरु कुळाविषयी अत्यंत आवड गुरु हे प्राणापेक्षा देखील प्रिय आणि गुरु कुळ देखील तितकंच प्राणापेक्षाही प्रिय असा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला मांडला तो आपण पाहिला. या गुरुकुळामध्ये जे पूर्व गुरु होऊन गेले त्यांच्याविषयी अत्यंतिक प्रेम आणि गुरूंचे जे अनुग्रहित आहेत तो जो साधक वर्ग आहे त्या साधक वर्गाविषयी देखील अत्यंतिक प्रेम असू या मत्सर तिरस्कार श्रेष्ठ कनिष्ठ अशी भावना न ठेवता त्याच्या अंतःकरणात सद्गुरूंनी दिलेला बोध तो जतन करून ठेवतो आहे म्हणून तो गुरूंसारखा मला प्रिय आहे अशा प्रकारचा भाव हे ज्ञान लक्षण म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. साधक वर्गामध्ये साधक समुदायामध्ये परस्परांविषयी कशा प्रकारचा भाव असायला हवा ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यानंतर अजून सखोल असं निरूपण ज्ञानेश्वर महाराज करतात. अभ्यंतरी लिएकडे अंतःकरणामध्ये आत अंतःकरण याचा अर्थ चित्त बुद्धी मन अंतकरण जिथं भावभावना आपल्याला विशेष करून जाणवतात असं ठिकाण, अशा अंतकरणामध्ये आत असणारी इंद्रिय खूप मोठ्या प्रेमाने श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो आहे आणि उपासना करतो आहे, ध्यानही करतो आहे, श्री गुरूंचं रूप आठवतो देखील आहे आणि त्या रूपाची उपासना देखील करतो आहे. आपण पाहत होतो का चैतन्याची ये पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. चैतन्य रूपी पोवळ आवार, त्या आवारामध्ये आनंद रूपाचं आनंद हेच कोणी राऊळ मंदिर, आणि त्या मंदिरामध्ये श्री गुरु लिंगाला ध्यानामृतचा अभिषेक करतो आहे. चैतन्याचं जे पोवळं आहे, मागच्या वेळेला मी हा विषय खूप विस्ताराने सांगितला. चैतन्य चित तत्व हे सत तत्वापेक्षा मुळीच वेगळं नसतं, तर एकाच वस्तूचं सत चित आणि आनंद अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे, त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. जे अविनाशी आहे, अक्षर आहे, सत्ता मात्र आहे, अधिष्ठान मात्र आहे, तेच चैतन्य स्वरूप आहे, तेच चेतन स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते जाणीव स्वरूप आहे. आपल्या ठिकाणी असणारा अस्थिभाव तो चैतन्य मात्र देखील आहे, केवळ अस्थिभाव नाही तर अस्थिभाव म्हणजे आहे हा भाव आणि चैतन्य भाव हे समरसून गेलेले आहेत, ते एकत्रितच आहेत. त्यामुळे जेव्हा चैतन्याची पोवळी असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी अस्थिभाव हा आलाच, अविनाश भाव हा आलाच. आणि मग असं वाटण्याची शक्यता आहे की चैतन्याचं पोवळं ही एक वस्तू आहे आणि त्याच्यामध्ये आनंद रूपाचं कोणतं अजून एक वेगळं राऊळ मंदिर आहे. परमेश्वराचा बोध, ईश्वराचा बोध जीवाला सच्चिदानंदाच्या रूपानी होतो, या पदांच्या रूपानी होतो. त्याच्यामध्ये देखील सत आणि चित हा बोध स्वैरतेने आपल्या सर्वांच्या ठिकाणी नांदत असतो. जेव्हा आनंदाचा प्रत्यय येतो तेव्हा सच्चित आनंद या शब्दाचं खरं सार्थक होतं. म्हणून चैतन्याचं पोवळं हेच नंतर आनंदाचं राऊळ होतं. आनंदाचं राऊळ म्हणजे कोणती वेगळी निराळी गोष्ट नसते. ध्यानाच्या अत्यंत प्रगाढ अशा अवस्थेमध्ये जेव्हा वृत्ती शून्यता प्राप्त होते, त्या वृत्ती शून्यतेच्या ठिकाणी केवळ अस्तित्वाची भावना शिल्लक राहते. अस्ति रूपानी, आहे रूपानी कोणीतरी असतो. मन नाहीस झालं, देह भावना नाहीशी होते. देह भावनेच्या सापेक्ष असणारं आणि मनातच असणारं जगताचं भान देखील नाहीस होतं. अशा रीतीने देह भावना, जगत भावना आणि मन हे सर्व नाहीसे होतात. पण हे सर्व नाहीसे झाल्यामुळे सगळं नाहीसं झालं असं होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मालविता दिवे, दिवा मालवला. दिवा मालवल्यानंतर अंधार होतो, पण त्या अंधारामध्ये अंधार झाला हे समजणारा शिल्लक राहतो. मालविता दिवे, मालविते जरी मालवे, बटन दाबून दिवा बंद करणाराही जर मालवून गेला, अंधारात तोही नाहीसा झाला, तरी दीपू नाही हे फावे कवणासी का. दिवा नाही आणि अंधार झाला हे कोणाला तरी समजतं, तो तिथं असतोच. तशा प्रकारे देहभाव जगतभान मन नाहीस झाल्यानंतर या गोष्टी नाहीशा झाल्या हे जाणणारा तिथे शिल्लक राहतो मी अस्थिरूपाने. आणि हे जे अस्थिरूप आहे अस्तित्व मात्र असं आपलं स्वरूप आहे ते स्वरूपच चैतन्य मात्र आहे असं तिथं लक्षात येतं. त्या ठिकाणी जाणीव असते आत्मा द्रष्टा दृश्य गगन. द्रष्टा आत्मा आहे आणि गगन दृश्य आहे म्हणजे काहीही नाही हीच गोष्ट आता दृश्य म्हणून आहे. एरवी विचार दृश्य होते विकार दृश्य होते विषय दृश्य होते पण ते मावळले. ते मावळल्यानंतर शून्यच दृश्य म्हणून झालं आणि द्रष्टा मी आहे आत्मा. आत्मा द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान. याच्यापेक्षा दुसरं काहीही भान ज्या ठिकाणी नाही तेव्हा जो केवळ अस्तित्व मात्र असतो त्याला जाणीव रूपानी असं समजतं. आत्मा द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान. त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे आपण आहोत आणि जाणीव रूपानी आहोत हे तिथं समजतं. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन त्या ठिकाणी आपण आनंद रूप आहोत आपण परमात्म स्वरूप आहोत असा भाव निर्माण होतो आणि लीन होतो. पण लीन होतो तेव्हा तो बोध देऊन लीन होतो. येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे असं म्हटलेलं आहे. मग त्या ठिकाणी फक्त आनंदाचा बोध राहतो. आनंद ही एकच स्थिती राहते. म्हणून चैतन्याचं पोवळं त्या पोवळ्यामध्ये आनंदाचं राऊळ म्हणजे त्या पोवळ्याचंच रूपांतर आनंदाच्या राऊळामध्ये होतं. आनंद याचा अर्थ देखील प्रेम शांती. द्वैत नाहीस झाल्यामुळं निश्चिंत असणारी स्थिती म्हणजे आनंद. द्वैत नाहीस झाल्यामुळं लोभरहित असणारी स्थिती भयरहित असणारी स्थिती या स्थितीचं वर्णन प्रायः शांतः असं केलं जातं. शांतः अयम आत्मा. आत्मा हा आनंद स्वरूप आहे असं जसं वर्णन केलं जातं तसं आत्म्याचं विशेष वर्णन शांत स्वरूप आहे असं केलं जातं. आपले सगळे वेदोक्त मंत्र आहेत तर ते आनंदापेक्षा शांती सुचवतात. कुठलाही मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम शांती 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 असं सांगतात. याचं कारण शांती ही आनंद स्वरूप असते. ती शांती सुखमय असते. त्या शांतीलाच आनंद ही संज्ञा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आनंद या शब्दाचा आपल्याला प्रतीत होणारा अर्थ एक्साइटमेंट सारखं काहीतरी होणं असं आहे तसा नसून आनंदाचं राऊळ निर्माण होतं म्हणजे अगदी शांत अशी स्थिती निर्माण होते. समर्थांनी म्हटले ना बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली निवून गेली काया. अत्यंत शांत अशा स्थितीमध्ये श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत अशी स्थिती प्राप्त करून घेतल्यानंतर लिंग याचा अर्थ प्रतिमा चिन्ह श्री गुरूंच्या प्रतिमेला रूपाला आणि तसंच त्यांनी म्हटलंय ना आणि अभ्यंतरीलीकडे प्रेमाचे नी पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी ही मूळ ओवी आहे. आणि त्या मूळ ओवीमध्ये कशा कशा पद्धतीने गुरूंचं रूप आणि त्याची उपासना करतो हे सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी निर्विकल्प समाधी अपेक्षित नाहीये तर निर्विकल्पासारखी स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याही स्थितीत भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे. त्या ठिकाणी गुरुलिंग आहे. त्या ठिकाणी गुरुंची मूर्ती आहे, रूप आहे, शांत अशा आनंदाच्या अशा ठिकाणी, आणि त्या गुरुमूर्तीवर ध्यानामृताचा अभिषेक करतो आहे, त्या ठिकाणी सद्गुरूंना पाहतो आहे, सद्गुरूंकडे अवधान आहे, आणि एकसारखं अवधान हाच कोणी अभिषेक, हा अभिषेक अमृताच्या भावनेचा आहे, म्हणजे ध्यान करणारा अमृत स्वरूप आहे। या सर्वाचा स्वाभाविक परिणाम मृत्यूच्या भयापासून मुक्तता हा राहतो। त्या स्थितीत देह भावना नसल्यामुळे मृत्यू भावना नाही, म्हणून अमृत हा शब्द वापरलेला आहे अभिषेकाला देखील। का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत। गुरुलिंगाला सतत अवधानात ठेवलेलं आहे, त्याकडे सतत लक्ष आहे। सद्गुरु तिथून बाजूला जातच नाहीयेत, ते आत येऊन बसलेले आहेत, म्हणजे सत स्वरूप, त्यालाच चित स्वरूपाची जाणीव, त्यालाच आनंद स्वरूपाची म्हणजे शांत स्वरूपाची जाणीव अथवा प्रत्यय, आणि ती शांती देणारे जे सद्गुरु आहेत ते सद्गुरु देखील त्याच्या आतच प्रतिष्ठित आहेत, आणि त्या सद्गुरूंकडे कायम लक्ष आहे अमृताच्या भावनेनी। सद्गुरूंना जर अभिषेक करायचा झाला तर अभिषेक करण्यासाठी म्हणून अमृत जलच पाहिजे, कारण ते अमृतत्वाच्या भावनेनी भरलेले आहेत, शिष्य अमृताच्या भावनेनी भरलेला आहे। त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की उदयी जता बोधारका, त्या ठिकाणी बोध निर्माण होतो, बोधरूपी सूर्याचा उदय त्या ठिकाणी होतो, आणि हा उदय होता होता लगेच त्वरित तुरंत बुद्धी जी आहे ती बुद्धी त्या बोधानी प्रकाशित होते। बोधरूपी सूर्य उगवल्याखेरीज बुद्धी खरी प्रकाशित होत नाही, ही अडचण आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले ना, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता। सर्व विश्वाभास मावळून टाकणारा असा सद्गुरु रूपी सूर्य उगवला, बोध निर्माण झाला, त्या बोधाचा बुद्धीवर प्रकाश पडतो। एरवी बुद्धी ही अशी गोष्ट आहे की जी नुसती वाचून अनुभवत नाही, ऐकून अनुभवत नाही, सांगून अनुभवत नाही। म्हणून उपनिषद गर्जून सांगतात की नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन। हा प्रवचनानी प्राप्त होणारा नाही, करून अथवा ऐकून, न मेधया बुद्धीने देखील प्राप्त होणारा नाही। बुद्धी ही अशा करता जाणू शकत नाही की ती कायम परीक्षकाची किंवा निरीक्षकाची भूमिका घेत असते। तिचा असा भाव असतो की समजेल तर मला समजेल, म्हणजे मी समजणारा असला पाहिजे असं बुद्धीला नेहमी वाटत असतं। आणि तो आत्मा मात्र परमात्मा मात्र यो बुद्धे हे परतस्तु सहा असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे। तो बुद्धीच्या पलीकडचा असल्यामुळं बुद्धी त्याला जाणण्याचा अभिमान धरते, पण तो बुद्धी हे इंद्रिय त्याला जाणण्यासाठी सक्षम नाहीये, पण हे बुद्धीला लक्षात येत नाही। मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एका साधूंकडे एक पंडित परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून भेटण्याला येतो, विचारण्यासाठी येतो. आणि त्यांचं जे पांडित्य होतं ते पांडित्य देखील पुष्कळ वर्षांचं होतं, जवळपास 50 वर्षांचं पांडित्य ते वागवत होते. वयाच्या 20व्या वर्षीच त्यांना लोक पंडित म्हणायला लागलेले होते आणि त्याला देखील 50 वर्ष उलटून गेलेली होती. असे ते बरेच वयस्कर होते पण पंडित होते. आणि इतक्या वर्षाच्या व्यासंगानी, ज्ञानाच्या व्यासंगानी अजून समाधान झालेलं नव्हतं. ज्ञानाचं वर्णन करणारे शब्द जे सांगत होते त्याचा अनुभव आपल्याला आलाय असं त्यांना वाटत नव्हतं. त्या शब्दाचं पाठांतर झालेलं होतं, त्या शब्दाच्या अंगाने ग्रंथ लिहिता येत होते, त्या शब्दाच्या अंगाने दुसऱ्याला समजावून सांगता येत होतं, पण आपल्याला समजलंय अशी खात्री वाटत नव्हती. त्यांनी म्हटले की अर्थात जेव्हा पंडित कोणाकडे जातात तेव्हा भले मोठ्या ग्रंथांचं ओझं डोक्यावर घेऊनच ते पंडित त्या साधूंकडे गेले. डोक्यावर खूप मोठे ग्रंथ होते आणि साधूंना विचारलं की मला परमात्मा प्राप्ती पाहिजे आहे, तर ते म्हणाले की परमात्मा प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर थोडा मोकळा तर हो, ते डोक्यावर असलेलं ग्रंथाचं ओझं आहे ते बाजूला तर काढून ठेव. म्हणून त्या पंडितांनी ते ओझं बाजूला काढून ठेवलं पण त्याच्यावर हात ठेवून तो बसला. तेव्हा तो साधू असं म्हणाले की तो हात देखील काढून घे. तेव्हा गोष्ट लिहिणाऱ्यांनी असं लिहिले की ही फार कठीण गोष्ट होती पण तो पंडित देखील मोठ्या धैर्याचा होता, ही अखेरची गोष्ट त्यांनी केली असं त्यांनी म्हटलं. ते ज्ञान लिहिलेले जे ग्रंथ होते त्याच्यावरचा हातही त्यांनी काढून घेतला. आणि मग साधूंनी त्याला असं विचारलं की अरे तू या सगळ्या ग्रंथांवरचा हात देखील काढून घेतलास पण तू कधी प्रेम शिकलायस का? त्या ज्ञानाचा परमात्म्याचा प्रेमाशी फार घनिष्ठ संबंध आहे. पांडित्याने तू रुक्ष झाला तर नाहीयेस ना, पांडित्याने तू तर्क कर्कश तर झालेला नाहीयेस ना. जर तसा झालेला असशील तर जरा प्रेमाचा अभ्यास कर, प्रेमात रंगून जा आणि मग पुढचं मी तुला सांगेन. आणि तो पंडित ते ग्रंथ तिथंच टाकून आपल्या घरी निघून गेला. आणि साधू त्याला म्हणाले की जेव्हा प्रेममय होशील तेव्हा ये, तेव्हा मी तुला परमेश्वराचं दर्शन घडवतो. तशीच 20 वर्ष निघून गेली पण तो मनुष्य काही परत आला नाही. तेव्हा साधूच त्याच्या भेटीसाठी म्हणून बाहेर पडले. गावोगाव फिरताना त्याला एका ठिकाणी अत्यंत प्रेमोन्मादामध्ये मस्त होऊन राहिलेला असा एक म्हातारा मनुष्य दिसला. त्याचं रूप अजून बदलून गेलेलं होतं, तसा पटकन त्याला त्यांनी ओळखला नाही. त्याचे नेत्र अश्रूपूर्ण झालेले होते, त्याचे भाव वारंवार भरून येत होते, तो वारंवार परमात्म्याचे आभार मानत होता, परमात्म्याच्या छायेखाली आपण आहोत असं लोकांना सांगत होता आणि लोक त्याच्यापाशी येऊन थोडं थोडं प्रेम घेऊन जात होते. आणि साधूंनी ओळखलं की हाच तो माणूस की जो आपल्यापाशी आलेला होता आणि आपण त्याला ग्रंथांपासून काढून घेतलेला होता आणि सांगितलेलं होतं की थोडा प्रेमाचा तर अभ्यास कर. त्यांनी त्याला विचारलं की अरे मी तुझी वाट पाहत होतो, तुला परमेश्वर दर्शन घडवायचं होतं, तू परत आला नाहीस. तर तो पंडित नाचत आनंदात त्याला असं म्हणाला की जेव्हा प्रेम समजलं तेव्हा मला परमात्मा देखील समजला, त्यामुळे माफ करा मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही. बोध निर्माण होतो याचा अर्थ देखील प्रेम निर्माण होतं, निष्काम निष्कपट प्रेम निर्माण होतं, बोध निर्माण होतो याचा अर्थ. परमात्मा अविनाशी आहे हे जसं समजतं, तो एकमेवाद्वितीय आहे हे जसं समजतं, तसा तो सर्वत्र भरून राहिलेला आहे हे समजतं, तो माझ्याही आत आहे हे समजतं, आणि सर्वत्र प्रभू दर्शन घेतल्यामुळं, परमात्म दर्शन घेतल्यामुळं तुका म्हणे एक्या देहाचे अवयव असा अद्वैत भाव निर्माण होतो, आणि याचा प्रकाश बुद्धीवर पडतो. एरवी बुद्धी हे सगळं वाचत असते, तर्क करत असते, पण बुद्धीच्या तर्काला या अनुभवाचा पत्ता नसतो. पण हा बोधरूपी सूर्य सद्गुरूंवर, गुरुलिंगावर ध्यानामृत ढाळत असताना, अभिषेक करत असताना, जेव्हा बोधरूपी सूर्य उगवतो, तेव्हा मात्र बुद्धीवर प्रकाश पडतो, बुद्धी देखील प्रकाशित होते. बोध होणं ही एक विलक्षण घटना आहे. बोध होणं म्हणजे मनाचं अमन होणं. चित्ताचं अचित्त होणं, चित्तरहितता प्राप्त होणं. चित्तरहित झालं की चैतन्याला प्राप्त होतं, म्हणून चित्त चैतन्याला प्राप्त होणं. आणि बुद्धी ही आपल्या आत, म्हणजे आपणच, आपण आणि बुद्धी एकरूप आहोत. तुम्हाला माहीत नसेल, सतत आपण जे अंदाज घेत असतो तर आपली बुद्धी अंदाज घेत असते, म्हणून चित्ताचं अचित्त होतं, मनाचं अमन होतं, पण बुद्धी नाहीशी होत नाही, बुद्धी प्रकाशित होते. त्या बुद्धीमध्ये परमात्म्याचं ज्ञान प्रकाशित होतं. बुद्धीला समजत नाही वेगळेपणाने, पण बुद्धीला, बुद्धीमध्ये परमात्म्याचा प्रकाशच पडतो, म्हणजे आपल्यामध्ये पडतो. त्यामुळे जी निरीक्षक होती, परीक्षक होती, अशी बुद्धी परमात्म भावाने भारून जाते, हे त्याचं वैशिष्ट्य राहतं. एरवी बुद्धी आणि बोध यांची कायम फारकत ही परमार्थाची शोकांतिका होऊन गेलेली आहे. फार मोठी शोकांतिका जर परमार्थात असेल तर बुद्धी आणि बोधाची फारकत, कारण परमार्थ, परमार्थाचा जो बोध आहे तो बोध बुद्धीनी आकलन केला जातो. बुद्धीखेरीज दुसरं कोणतंच इंद्रिय आपल्याकडे नाही, आणि बुद्धी तटस्थतेनी आकलन करते. स्वतःला वेगळं शाबूत राखून अहंतेनी बुद्धी आकलन करण्याच्या प्रयत्नात असते, आणि बुद्धीला धड आकलन होत नाही, यथार्थ ज्ञान बुद्धीला होत नाही. त्यामुळे बुद्धी आणि बोध हे नेहमी एकमेकांपासून वेगळे कार्यरत राहतात. बुद्धी बोधाला चाचपडत शोधत राहते, आणि बोधाला देखील बुद्धीशी सामरस्य हवं असतं, पण ते मिळत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायाच्या गुरु नमनामध्ये शब्दाची या आसकडी फार सुंदर ओवी लिहिलेली आहे. भेद नदीच्या दोही थडी आरडदाती विरह वेडी बुद्धी बोधू, असं म्हटलेलं आहे. शब्दामध्ये अडकलेली आणि भेद कायमच आहे. भेद नदी ही कायम शिल्लक आहे अशी स्थिती असलेली. बुद्धी शब्दात अडकते आणि भेद काही केल्या बुद्धीने नाहीसा होत नाही. त्यामुळं शोधायचा प्रयत्न करणारी बुद्धी एका तीरावरच राहते भेद नदीच्या, आणि बोध दुसऱ्या तीरावर असतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडताती ओरडत असतात विरह वेडी बुद्धी बोधू. बुद्धीही ओरडत असते परमात्म्याकरता, परमात्म ज्ञानाकरता, आणि बोध देखील पाचारत असतो, हका मारत असतो. उभारवनी बाहे विठो पालवीत आहे, ये ये असं म्हणून बोध बोलावत असतो आणि बुद्धी देखील भेटण्याची खटपट करत असते, पण भेट होत नसते, कारण भेद नदी मध्ये असते, शब्दामध्ये बुद्धी गुंतलेली असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तया चक्रवाकांचे मिथुन, असं हे चक्रवाकाचं मिथुन जोडप नरमादी बोध बुद्धी. जोपर्यंत अज्ञान रात्र आहे तोपर्यंत बुद्धीला बोध दिसत नाही, बोधाला बुद्धी दूरच राहते. तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. म्हणून चक्रवाक पक्षी इकडून एका लईत ओरडला की नदीच्या पलीकडून ती मादी देखील एका लईत ओरडून साथ घालते, आणि ते त्यांचं ओरडणं रात्रभर चालू असतं. तो दुसरा पक्षी कुठं आहे आणि त्यांनी यावं म्हणून हा आपल्या जागेवरून ओरडतो आणि तो पक्षी आपल्या जागेवरून ओरडतो, असा एकूण गोंधळ रात्रभर चाललेला आहे. तया चक्रवाकाचे मिथुन आरडताती, ओरडत असतात. त्यांना सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा असं सद्गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. त्या चक्रवाकाच्या मिथुनाला नरमादींना जे भेदरूपी नदीच्या दोन तीरावर शब्दामध्ये अडकून पडलेली बुद्धी आणि अज्ञानाची रात्र अशी असल्यामुळं विरहानी वेडे झाल्यासारखे ओरडत असणारे बुद्धी बोध त्यांना सामरस्याचं समाधान कधी प्राप्त होतं? तो चित गगन भुवन दिवा सद्गुरु रूपी सूर्य उगवतो तेव्हा मात्र त्यांचं सामरस्य होतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्यांचं सामरस्य होतं, तेच ते सुरुवातीला मी 16व्या अध्यायातलं जे गुरु नमनाच्या ओव्यांची सुरुवात सांगितली, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, हा गुरुरूपी सूर्य उगवल्यामुळं काय होत असेल तर त्या चक्रवाकांचं मिथुन त्यांना सामरस्य प्राप्त होतं. एकदा दिसायला लागलं की मग बुद्धी आणि बोध एकत्र येतात. उजाडणं आवश्यक आहे, उदयी जाता बोधारता बोधरूपी सूर्याचा उदय झाल्यानंतर देखील नाही, उदय होता होता उदयी जाता बुद्धीची डाळ म्हणजे बुद्धी आणि बोध तर एकत्र होतातच, पण बुद्धी ही परडीसारखं काम करते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो दीव आहे. एरवी बुद्धी अशी ती काठीसारखी काम करत होती, जी एक एक गोष्टी बाजूला सारत होती, तर ती परडी होऊन जाते. आणि कोणाची परडी? तर भावाची परडी होते. भाव ठेवण्याची जागा बुद्धी बनून जाते. एरवी जी भावाला थोडीशी हेटाळणीच करत होती, ज्याला बुद्धीचा अभिमान आहे असा मनुष्य ओळखायचा कसा, तो सारखा सांगतो मी बुद्धी काय बुद्धिनिष्ठ आहे, अशी भाषा तो कायम बोलत असतो. मला ते भावाचं तंत्र तेवढं जमत नाही, मी बुद्धिनिष्ठ आहे असं बोलणारा मनुष्य बुद्धी फार वे काय ज्ञानेश्वर महाराजांची बुद्धी आहे त्याच्यापाशी, का आचार्यांची बुद्धी आहे, का वसिष्ठ वाल्मिकींची बुद्धी आहे त्याच्यापाशी? बुद्धी नसते त्याच्यापाशी, बुद्धीचा अहंकार असतो. काय थोडी बहुत बुद्धी असेल, विंचवाच्या नांगीला जसं विष थोडस असतं पण असा अशी नांगीवर करून चाललेला असतो, तसा आम्ही बुद्धी निष्ठ असं तो म्हणत असतो. आमचं तंत्र बुद्धीच आहे अशी भाषा तो वापरतो. तेव्हा बुद्धी ही काय जी असायची ती असेल त्याच्या ठिकाणी, काय फार अद्वितीय बुद्धी असेल असं नाही, काय आचार्यांपेक्षा जास्त बुद्धी असेल, पण त्या बुद्धीचा अहंकार तो वागवतो असं त्याचा अर्थ आहे. जेव्हा बुद्धीचा अहंकारी असं बोलत राहतो तेव्हा, पण अशी व्यक्ती देखील प्रसंगी जर अशी गोष्ट त्याच्या बाबतीत घडेल तर ती बुद्धी वाहक होईल, फुलं वाहून नेणारी, फुलांना आश्रय देणारी, भावरूपी फुलांना. बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे, आणि त्या बुद्धीच्या बुद्धिरूपी परडीमध्ये सत्व फुलं ठेवली जातील. सात्विक गुण हेच कोणी पुष्प फुलं की जी सद्गुरूंना अर्पण करायचीत तशी ठेवण्यासाठी ती बुद्धी समर्थ होते. जेव्हा बोधाचा प्रकाशच बुद्धीवर पडतो, बुद्धी प्रकाशित होते. सर्व भाव कमळ धारण करणारी अशी ती बुद्धी होते. आचार्यांची कशी बुद्धी होती, एका बाजूनी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं सांगणारे आचार्य, एकापेक्षा एक रचलेली स्तोत्र जर त्यांनी पाहिली, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम गंगालहरी स्तोत्र, शिवस्तुती कृष्णस्तुती, तम संसार ध्वांत विनाशम हरी मेडे कसं स्तोत्र रचलेलं आहे. आता बुद्धी भावाला वाहत होती, भावरूपी पुष्प धारण करायला बुद्धी समर्थ होते. ज्या बुद्धीला समस्त बोधच होतो, एरवी कोणी सद्गुरूंना तू माय मी लेकरू असं म्हटलं तर बुद्धिवादी हसेल, तो म्हणेल असं कसं होईल. पण स्वरूपानंदांची बुद्धी बघा, खेळ विसी तैसा खेळे न साचार तूची सूत्रधार बाहुले मी, मी खेळणं आहे तुम्ही जसे खेळवाल तसा मी खेळेन. आता बुद्धी भाव धारण करायला लागली, देवा तूची धनी मी तुझा चाकर तुझाची आधार मज लागी, बोल विसी तैसे बोले न वचन मज अभिमान कासयाचा, काया वाचा मन तुझ्याची आधीन तुझे पायी लीन स्वामी म्हणे. बघा आता ही जी बुद्धी आहे ही बुद्धी भावाला धारण करायला लागली, ती म्हणायला लागली की मी दास आहे, मी खेळणा आहे, तू सूत्रधार आहेस, साई खडियाचे बाहुले चालवित्या सूत्राचे मी चाले, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा ज्ञानेश्वर महाराज. आता ती जी बुद्धी आहे ती बुद्धी भावरूपी फुलं ठेवायला लागली आणि ती भावरूपी फुलं सद्गुरूंना अर्पण देखील करायला लागली. उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो दिवाहे. शिवगुरूंना त्र्यंबकाला एक लक्ष वाहण्याचा नियम केलेला आहे, नेम केलेला आहे. आणि सात्विक भाव कमळ सत्व भाव कमळ सद्गुरूंच्या पायी अर्पण करतो आहे. ही अजून एक गोष्ट आहे बरं का, सात्विक भाव निर्माण झाला की त्याचा अहंकार होतो. सात्विक भाव परत ज्ञानाने देखील बांधतो. सुख संगेन बधनाती ज्ञान संगेन चानघ असं सत्व सत्वाबद्दल म्हटलेलं आहे भगवंतांनी. सात्विक भाव निर्माण झाला की सुख होत आणि त्या सुखाच्या भावनेमध्ये अडकून पडतो, मी सुखी अशा पद्धतीने. आणि सत्वामुळे ज्ञान देखील प्राप्त होत असल्यामुळं, ज्ञान प्राप्त होण्याला सत्व कारण असल्यामुळं मी ज्ञानी असा देखील अहंकार सत्वगुणी व्यक्ती वाहण्याची शक्यता असते. तर इथं सत्वच अर्पण केलं जात आहे. फार कठीण आहे म्हणजे हे सांगणं देखील अवघड आहे, हे समजून घेणं देखील अवघड. याचा अर्थ एका ओवीमध्ये किती किती गोष्टी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. उदयजता बोधार्का याच्यावरच प्रवचन होऊ शकतं, मग बोध आणि बुद्धी याच्यावर प्रवचन होऊ शकतं, मग बुद्धी अनन्य होणं, बुद्धी प्रकाशित होणं, बुद्धी बोधरूप होणं याच्यावर प्रवचन होऊ शकतं, मग त्या बुद्धीची परडी होणं, ती बुद्धी एरवी जी केवळ हे बरोबर ते चूक असं करत होती, तर ती बुद्धी आता इतकी नम्र होणं, ती नम्र होऊन त्याच्यात सत्वयुक्त फुलं सांभाळायला बुद्धी सिद्ध होणं ही मोठी गोष्ट. पण ती सत्व देखील इतकं सोपं आहे का? त्याचा देखील अहंकार असतो, पण तेही सद्गुरूंच्या चरणी अर्पण व्हायला तयार असणं. उदयी जाता बोधारका, बुद्धीची डाळ सात्विका, भरोनिया त्र्यंबका, लाखोली वाहे. आणि अशी लाखोली थोडे एक 10 फुलं वाहीपर्यंत ठीक आहे, मला एक जण म्हणाले की त्यांनी महापूजा केली ती. कसली महापूजा? कोणजाठे सत्यनारायण असेल किंवा आणि कुठली तरी असेल, तर त्यावेळेला विष्णूंची महापूजा पौमान बऱ्याच वेळेला म्हटला जातो. किती? 11 वेळेला, 21 वेळेला, कोण जाणकार असतील त्यांना माहीत असेल. पौमान हे मोठं स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र 21 वेळेला म्हणून होईपर्यंत यांनी काय करायचं होतं, तर यांनी फुलं अर्पण करायची होती. तर ते म्हणाले की मी कंटाळलो, कधी गुरुजी आता संपतील असं वाटलं. तुम्ही लक्षात घ्या की एक कृती जर तुम्हाला करायला सांगितली की आता ही सगळी हे स्तोत्र, एक स्तोत्र एकदा नव्हे, त्याचं काय जी रीत आहे म्हणण्याची, तेवढ्या वेळेला ते स्तोत्र होईपर्यंत ही फुलं नुसती अर्पण करायची, तरी देखील मी कंटाळून गेलो. म्हणाले की असं वाटलं की कधी आता हे संपतंय, बराच वेळ लागला त्याला. सुरुवातीला थोडी फुलं वाहीपर्यंत बरं वाटलं असेल, पण मग नंतर नंतर कंटाळा आला. म्हणून लाखोली वाहे याच्यावर देखील प्रवचन होऊ शकतं असं मी तुम्हाला सांगतोय. ती गोष्ट इतक्या वेळेला करणं ही देखील कठीण आहे, ही देखील सामान्य गोष्ट नाही. कुठलीही गोष्ट अशी नेहमी करणं, स्वरूपानंदांना वारं घालायचं होतं. स्वामीजी गोष्ट सांगायचे, त्यांना वारं कसं लागायचं, त्यांची शरीर प्रकृती इतकी क्षीण होती की त्या परिस्थितीमध्ये त्यांना असा पुठ्ठा घेऊन जर सरळ वारं घातलं तर ते सोसायचं नाही, जास्त वाटायचं. पण कोकणात आणि ती पडवी आपण तिथं पाहिलं, ती जशीच्या तशी मेंटेन केलेली आहे. तिथं त्यांना किती उकडत असेल असं, वर लगेच छत आहे, आतलं घर चांगलं रिनोव्हेट केलेलं आहे आता, पण ती पडवी मात्र जशीच्या तशी ठेवलेली आहे. त्यामुळं आपल्याला समजतं ते कशा पद्धतीने राहत होते ते. तर एका एक सेवेकरी त्यांना बरेच दिवस सांगत होता की मला तुम्हाला वारं घालायचे, ते म्हणायचे की मला अरे सोसत नाही, त्यामुळं शेवटी तुला कधीतरी सांगीन असं म्हणाले. मग त्याला त्या पलंगाच्या शेजारी जो बाक आहे आणि एक माणूस मध्ये जेमतेम उभा राहील एवढी जागा, तर त्या बाकावर त्याला बसायला सांगितलं. आणि स्वरूपानंद या बाजूला बसलेले असल्यामुळं आपल्याला त्या खोलीची रचना, इकडून जर आपण आत गेलो तर बाकावर बसून उजव्या हाताने तू तुला स्वतःला वारं घे म्हणाले. म्हणजे मग जेवढं वारं हलेल तेवढं त्यांना पुरे असं त्यांची प्रकृती होती. तर तुम्हाला मी वारं घालतो म्हणणं, पण किती वेळ? हात हलवायचा आहे सारखा, थोड्या वेळ तो कंटाळून गेला पण स्वामीजी थांब सांगेनात. लक्ष फुलं अर्पण करणं, वारं घालणं, पाय चेपणं, त्यांच्या पाठोपाठ ओम राम कृष्ण हरी हा जप जपणं, किती किती तास ते सांगत होते असं? 36 तास. किती? 36 तास स्वामीजी ओम राम कृष्ण हरी हा जप सांगत होते तर ते 5-6 लोक घरातले आलटून पालटून तिथे येऊन बसत होते आणि स्वामीजी एका जागी शांत कृश मूर्ती ताठ बसलेली आणि ओम राम कृष्ण हरी हा मंत्र प्रेमाने सांगत होते 36 तास रात्र दिवस मिळून सलग, तर तोही म्हणणं कठीण आहे. म्हणून ही लाखोली वाहे हे ऐकायला जरी सोपं असलं तरी करताना देखील प्रत्येक फूल पहिलं फूल वाहताना सत्वरूपी फूल वाहताना जेवढ्या भावानी तेवढंच प्रत्येक फूल शेवटचं फूल वाहताना देखील तोच भाव. उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरून या त्र्यंबका लाखो दिवाहे. बघा दोन ओव्या झाल्या आपल्या आतापर्यंत. का चैतन्याची ये पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरून या त्र्यंबका लाखोली वाहे. काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञान दीपे वोवाळी निरंतर. पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.